रसिक हो, सुग्रण म्हणते हे करून पहा. या नवीन सदरात आजची सुग्रण आहे विभा गायतोंडे. आपण तिच्याकडून बऱ्याच रेसिपी आपण शिकतो आहे आणि ती बऱ्याच रेसिपी आपल्याला नवीन नवीन पदार्थांच्या सांगते. तर चला आपण तिचं स्वागत करूया. विभा नमस्कार.
हाय नमस्कार.
काय म्हणतेस?
मजेत.
अगं परवा निखिल सांगत होता की तो तुझ्याकडे आला होता तेव्हा चिकन तू त्याला करून दिलंस, खूप छान झालं होतं.
ओ कसलं झटपट चिकन.
हो
काय सांगते, एवढं आवडलं त्याला.
हो अगदी खूपच सुंदर झालं होतं म्हणाला.
खरं की काय? ओ
सांगतेस रेसिपी?
जरूर, झटपट चिकन ना.
हा हा
जरूर सांगते.
हा
बघा आता तुम्ही किती चौघ जण, म्हणजे चौघांची मी अंदाजाने तुला सांगते तू काय घेशील ते.
ठीक आहे.
त्याला आपल्याला लागेल एक धरून चाल 2 पाऊंड चिकन.
बरं.
आता चिकन घेशील ते विथ बोन घे बरं का.
अच्छा.
कारण विथ बोन चिकन जास्त टेस्टी लागतं.
अच्छा.
तर विथ बोन चिकन 2 पाऊंड घे.
बरं.
नंतर त्याच्यासाठी एक अंदाज एक मोठी कोथिंबीरीची जुडी लागेल तुला. आल्याचा एक मोठा तुकडा, म्हणजे एक लिंबापेक्षा जरा मोठा असा असेल असा, जरा किंवा लांब असा आल्याचा एक मोठा तुकडा.
बरं.
4-5 हिरव्या मिरच्या.
बरं.
एक 15-20 पुदिन्याची पानं.
बरं.
एक 10-15 लसणीच्या पाकळ्या.
बरं.
सुक्या खोबऱ्याचा कीस 1 वाटी, म्हणजे ते डेसिकेटेड जे खोबरं मिळतं ना आपल्याला ते. हा
बरोबर.
त्याचा 1 वाटी खोबऱ्याचा कीस.
बरं.
आवडीप्रमाणे तिखट, थोडासा गरम मसाला पावडर, थोडीशी हळद, हिंग, मीठ, तेल आणि दही.
बरं.
दही अंदाजे एक 1/2 वाटी. आता दरवेळी मी काय करते, मी दही वापरते असं नाही. मी जिथे दही असं ना तिकडे मी सावर क्रीम वापरते. म्हणजे सावर क्रीमची जरा टेस्ट वेगळी आणि असं अगदी विरजण आपलं कसं म्हणतात ना, असं छान गोड दही रेशी चव येते.
रिच एकदम.
हा एकदम रिच अशी चव येते. तर एवढं तुला म्हणजे साहित्य लागणार त्या चिकनला.
बरं.
मग काय करायचं, कोथिंबीर, आलं, पुदिन्याची पानं, लसूण, हिरव्या मिरच्या, हे सगळं बारीक वाटून घ्यायचं
मिक्सरवर.
हा मिक्सरवर बारीक वाटून घे.
बरं.
आणि हे सगळं ते चिकनला लावून ठेव.
बरं.
चांगलं लावून एक 1.5 तास तरी राहिलं पाहिजे, म्हणजे छान ते मॅरिनेट होतं आणि मुरतं चांगलं.
बरोबर.
हे लावून ठेव आणि ह्याच्याच बरोबर तिखट, दही, म्हणजे दही घेतलंस तर दही, नाही तर सावर क्रीम.
बरं.
ते सावर क्रीम, गरम मसाल्याची पावडर, हळद आणि एक चिमूट हिंग.
बरं.
आणि थोडस मीठ.
बरं.
हा हे पण सगळं लावून ठेव त्याला.
बरं.
म्हणजे सगळं ते अगदी असं छान मुरलं जाईल.
बरं.
मग काय कर की ज्या भांड्यात तुला करायचंय त्याच्यात थोडस तेल घाल आणि थोडस बटर घाल.
बरं.
हा म्हणजे बटर जळणार नाही म्हणून.
बरोबर.
ते दोन्ही मिक्स करून घाल आणि ते जरा लाल झालं की त्याच्यात लसणीच्या अख्ख्या पाकळ्या, सालासकट, सालं काढू नकोस, त्या नुसत्या ठेच आणि त्या घाल.
बरं.
आणि त्या जरा लालसर झाल्या की मग त्याच्यात चिमूटभर हिंग घाल.
बरं.
आणि हिंग घातलास आणि लगेच हिंग विरघळतो त्या फोडणीत की मग हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं.
अच्छा.
आणि ते चिकन घालून चांगलं परतवत राहायचं.
अच्छा. हा.
आणि ते चांगलं परतलं की मग त्याच्यावर झाकण ठेवायचं.
बरं.
पाणी घालू नकोस हा जास्त, कारण ते आपण जे चिकनला जे दही किंवा सावर क्रीम जे लावलेलं असतं आणि चिकनचं पाणी, ते असं पाणी छान त्याच्यात सुटून त्या पाण्यात ते शिजलं पाहिजे.
हा
फार पाणी घालायचं नाही, मग त्याची चव कमी होते नाही म्हणून.
बरं.
आणि मग काय कर, तो जो सुक्या खोबऱ्याचा कीस असतो तो चांगला परतून घे तव्यावर.
बरं.
आणि तो बारीक वाटून त्याची छान पेस्ट कर.
बरं.
आणि ती पेस्ट अर्धवट चिकन शिजून झालं किती घाल त्याच्यात.
बरं.
हा आणि छान मिक्स कर आणि चव घेऊन बघ की तुला वाटलं की आणखीन थोडासा गरम मसाला पावडर तिखट पाहिजे का, गरम मसाला पावडर पाहिजे का, तर थोडीशी अंदाजाने घाल त्याच्यात, एक 1/2 टीस्पून परत. आणि ते छान मिक्स कर आणि खोबरं घातल्यानंतर तुला जसं वाटलं का फार घट्ट आहे, तर त्याच्यात 2 ते 3 वाट्या पाणी घाल मग.
बरं.
आणि तुला हवी तेवढी ग्रेव्ही म्हणजे तयार होईल त्याची. आणि मग त्याच्यावर झाकण ठेव आणि मंद गॅसवर ते शिजत ठेव.
किती वेळ?
15-20 मिनिटं.
बरं. बरं.
फार शिजवू नको.
बरं.
आणि शिजताना तुला जर आवडत असेल तर त्याच्यात बटाटा घाल.
अच्छा.
म्हणजे बटाट्याच्या जर अशा मोठ्या फोडी कर बरं का, बारीक नको कर, बारीक केल्यास त्या विरघळतील.
बरं.
आणि बटाटा घालशील ना तर तो सालासकट घाल.
सालासकट.
हा सालासकट घातला ना की त्याला छान असा घट्टच्या घट्ट आणि सुंदर राहतो, शिजतो पण आणि छान राहतो.
बरं.
तो 15-20 मिनिटं ते छान शिजू दे आणि ते पूर्ण शिजलं की मग त्याच्यावर बारीक कोथिंबीर वरून अशी चिरून घाल आणि काय तयार झालं की ग झटपट चिकन
झटपट चिकन मी सांगते हा निखिलला.